आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीला अंमली पदार्थाच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग उभारण्यात येणार। प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनास मंत्रिमंडळाची मान्यता। नागपूरच्या कोराडी क्षेत्रात पर्यावरण पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको आणि NMRDA सामंजस्य करार। आणि संयुक्त किसान मोर्चाची शेतकरी न्याय हक्क परिषद उद्या वर्धा इथं होणार। आता सविस्तर बातम्या। 2047 पर्यंत विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं आहे असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते। अंमली पदार्थांविरोधात व्यापक मोहीम उघडण्याचं आवाहन त्यांनी केलं। फक्त अंमली पदार्थ विरोधी ब्युरो आणि गृह मंत्रालय नाही तर याच्याशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सगळे विभाग तसंच अंमली पदार्थ विरोधी कृती दलांनी यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। अंमली पदार्थांविरोधातली कारवाई आणि जनजागृतीची दिशा बदलण्याची गरज शहा यांनी अधोरेखित केली। देशाच्या सीमारेषांवर अंमली पदार्थ पोहोचवणारे, सीमारेषांवरून विविध राज्यांपर्यंत नेणारे आणि तिथून पानाच्या दुकानांवर किंवा तत्सम ठिकाणांपर्यंत पोहोचवणारे अशा 3 प्रकारच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली असून त्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांनी ही लढाई आपली मानावी असं ते म्हणाले। सार्वजनिक सेवा आणि सुशासन या मंत्रानं मार्गदर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। आज सेवा पर्व या विशेष मालिकेत केंद्र सरकारच्या स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जाविषयीच्या उपक्रमांबद्दल आपण जाणून घेऊया।
गेल्या 10 वर्षात देशाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल होताना दिसतो आहे। जलद गतीनं क्षमता वाढवणं, सौर आणि पवन ऊर्जेत आघाडी घेणं आणि नवे उपक्रम राबवणं यामुळे भारत स्वच्छ आणि स्वावलंबी ऊर्जेच्या दिशेनं वेगानं पुढे जातो आहे। स्वच्छ ऊर्जा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबतच हरित रोजगार निर्माण करत आहे, ऊर्जा उपलब्धता वाढवत आहे आणि हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत भारताची जागतिक पातळीवरील भूमिका अधिक मजबूत करत आहे। अलीकडे गुजरातमधील हंसलपूर इथं हरित गतिशील उपक्रम सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतुकीमुळे भविष्यात भारत जगाचं केंद्र बनेल।
ये हमारा फ्यूचर है। ऐसे ही प्रयासों से भारत तेजी के साथ क्लीन एनर्जी और क्लीन मोबिलिटी का एक रिलायबल सेंटर बनेगा।
मार्च 2014 ते जून 2025 या कालावधीत भारताची अक्षय ऊर्जा क्षमता जवळपास तिपटीनं वाढून 226.8 GW वर पोहोचली आहे। सध्या अक्षय ऊर्जा आणि अणु ऊर्जेसह गैरजीवाश्म स्रोतांचा देशाच्या एकूण वीज क्षमतेत सुमारे 49% इतका वाटा आहे। पीएम कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जात आहे तर पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना छतावरील सौर पॅनल उपलब्ध करून देत 30 GW निवासी सौर ऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे।
वस्तू आणि सेवा कर आता फक्त 5% आणि 18% अशा 2 स्तरात आकारला जाणार आहे। व्यापारी वर्गासह सामान्य जनतेनं देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे। या संदर्भात नागपुरातील एका गृहिणीचं मनोगत आपण ऐकूया।
आज देखा गया कि हेल्थ बहुत जरूरी है और साथ में आज कितने बीमार हो रहे लोग, तो कहीं ना कहीं जैसे हम लोग एक कोई भी हॉस्पिटल्स में जैसे जाते हैं हमारी उम्मीद नहीं रहती है, बट आप देखें कि एक ही दिन में या घंटों में आप देखिए लाखों का हम कितना खर्चा हो जाता है। तो मोदी जी ने जो GST कम हुआ तो उनमें उनका बहुत ज्यादा आभार मानती हूँ।
विदर्भातील भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून या प्रकल्पाच्या आखणीला आणि भूसंपादनाला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। भूसंपादनासह अनुषंगिक 931.15 कोटी रुपयांच्या खर्चाला देखील यावेळी मान्यता देण्यात आली। याशिवाय अकोला इथल्या दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य मिळणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलं। आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या सिंचनाच्या योजनेला 2 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर इथं आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत. मुदतवाढीसह योजनेच्या स्वरूपात अनुषंगिक बदल करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसंच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. याचा हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढील 2 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअलिटी धोरण 2025 जाहीर करण्यात आलं. या अंतर्गत सन 2050 पर्यंतचं नियोजन असून सुमारे 3268 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आला असून राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. या करारानुसार पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड या कंपनीची सुमारे 232 हेक्टर जागा नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाला 30 वर्षांच्या भाडेकरारावर प्रतिवर्ष 1 रुपये भाडेपट्ट्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहे. महाजेनको कंपनीनं भाडेकरारानं दिलेली जागा मौजा कोराडी, महादुला, खापरखेडा, नांदा आणि घोगली या भागात व्यापलेली आहे. या उपक्रमाचा मुख्य आधार शाश्वत जलकेंद्रित क्रियाकलापांवर आहे. संयुक्त किसान मोर्चाची शेतकरी न्याय हक्क परिषद उद्या वर्धा इथं होणार आहे. सत्यनारायण बजाज वाचनालय इथं दुपारी 12 वाजता आयोजित या परिषदेला भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, डॉ अजित नवले, खासदार अमर काळे, माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह देशभरातले अनेक महत्वाचे शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाचे भाव, जमीन अधिग्रहण आणि पीक विमा यासारख्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचा विदर्भ दौरा महत्वाचा ठरेल असं किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे म्हणाले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला उद्यापासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथं या अभियानाची सुरुवात होणार आहे. तसंच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्हा आणि महापालिका स्तरावर महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहेत. हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून सर्व महिला आणि बालकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. येत्या दिवाळी आणि छठ सणांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं नागपूर हडपसर पुणे नागपूर दरम्यान आठवड्यातून 2 वेळा सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे गाडी क्रमांक 01201 नागपूर हडपसर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ही गाडी दर सोमवार आणि गुरुवारी नागपूरहून संध्याकाळी 7:40 निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 हडपसर इथं पोहोचेल. येत्या 29 सप्टेंबरपासून ते 27 नोव्हेंबर दरम्यान या गाडीच्या 18 फेऱ्या होतील. ट्रेन क्रमांक 01202 हडपसर नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ही गाडी तर मंगळवार आणि शुक्रवारी हडपसरहून दुपारी 3:50 निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 नागपूर इथं पोहोचेल. येत्या 30 सप्टेंबरपासून ते 28 नोव्हेंबर दरम्यान या गाडीच्या 18 फेऱ्या होतील. या गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कॉर्ड लाईन, उरुळी, पुणे जंक्शन असे थांबे देण्यात आले आहेत. या गाड्यांसाठी तिकिटाचं आरक्षण आजपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालं आहे. आज विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागपूर आणि अमरावतीमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात इतर जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान नागपुरात आता थोड्या वेळापूर्वीच मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग उभारण्यात येणार. प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनास मंत्रिमंडळाची मान्यता. नागपूरच्या कोराडी क्षेत्रात पर्यावरण पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको आणि NMRDA मध्ये सामंजस्य करार. आणि संयुक्त किसान मोर्चाची शेतकरी न्याय हक्क परिषद उद्या वर्धा इथं होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.